विविध भारती पुणे, प्रशांत जाधव सादर करत आहे पुणे वृत्तांत. विधानसभा निवडणुकीसाठी पुणे शहर आणि जिल्ह्यात लढतींचं चित्र स्पष्ट झालं असून प्रचाराला वेग आला आहे. विकासकामांच्या जोरावर मोठा विजय मिळवू असा विश्वास महायुतीच्या पर्वती विधानसभा मतदारसंघातील उमेदवार माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केला. आपल्या प्रचारादरम्यान त्या आज पदयात्रेत बोलत होत्या. तर सिद्धार्थ शिरोळे यांना विक्रमी मताधिक्यानं निवडून आणण्यासाठी प्रचाराची सर्वसमावेशक रणनीती आखण्यात आली असून पुढचे 15 दिवस मतदारसंघ पिंजून काढणार असल्याचं भाजपाचे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ प्रचारप्रमुख दत्ता खाडे यांनी सांगितलं. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आमचं मत बाबासाहेबांच्या विचारांना आहे. सन्मानपूर्वक वागणूक न देणाऱ्या महायुतीला मतदान करणार नाही असा निर्धार पुणे शहरातील आरपीए आठवले पक्षाच्या वतीनं करण्यात आला आहे. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बापूसाहेब पठारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील टिंगरे यांच्यात मुख्य लढत असणार आहे. या परिसरात पठारे यांची प्रचाराची दिंडी पाहायला मिळाली. अनेक जण वारकऱ्यांच्या वेशात या दिंडीत सहभागी झाले होते. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं पुणे जिल्ह्यातील 8 मतदारसंघात 35 नवीन सहाय्यकारी मतदान केंद्र आणि 10 विधानसभा मतदारसंघात 53 मतदान केंद्रांच्या नावात तर 29 मतदान केंद्रांच्या जागेत बदल करण्यात आल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर यांनी दिली आहे. आंबेगाव विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रांची संख्या 346 इतकी झाली आहे तर शिरूर विधानसभा मतदारसंघातील 457 केंद्रांमधील 19 मतदान केंद्रांच्या नावात बदल करण्यात आला आहे. दौंड विधानसभा मतदारसंघात 313 मतदान केंद्र, पुरंदर विधानसभा मतदारसंघात 418, चिंचवड विधानसभा मतदारसंघात 564, भोसरी विधानसभा मतदारसंघात एकंदर 492, वडगाव शेरीमध्ये 448, खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान केंद्रांची संख्या 507 झाली आहे तर 8 मतदान केंद्रांच्या नावात आणि 27 मतदान केंद्रांच्या जागेमध्ये बदल करण्यात आला आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघात आता 532 मतदान केंद्र असणार आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघातील 386 मतदान केंद्रातील 2 मतदान केंद्रांच्या जागेत बदल करण्यात आला आहे अशी माहितीही निवडणूक प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पिंपरी, भोसरी आणि चिंचवड मतदारसंघातील गृहनिर्माण सोसायट्यांमधील मतदान केंद्रांवर 100% मतदानाचा अधिकार बजावण्याच्या अनुषंगानं महानगरपालिका, सोसायटी फेडरेशन आणि पिंपरी चिंचवड गृहनिर्माण संस्थांच्या समन्वय बैठकीत निर्धार करण्यात आला. मतदार जनजागृती अभियानांतर्गत आवश्यक असलेलं साहित्य देखील महापालिकेच्या वतीनं पुरवण्यात येत असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी दिली आहे. महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील 15 मोठ्या गृहनिर्माण संस्थांमध्ये 25 मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. पुणे शहरातील अनेक मिळकतकरदारांची थकबाकी कोट्यवधी रुपयांमध्ये आहे. महापालिकेकडून कर वसुली केली जाते मात्र अनेकदा राजकारण्यांकडून मिळकत कर भरण्याकडे दुर्लक्ष केलं जातं. तसंच थकबाकी वसूल न करण्यासाठी राजकीय दबाव टाकला जातो मात्र आता विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र मिळवण्याकरिता उमेदवारांनी आपली थकबाकी भरल्याची माहिती समोर आली असून पुणे महापालिकेच्या तिजोरीत सुमारे 17 कोटी रुपये मिळकत कर जमा झाला आहे. पुणे महापालिकेच्या आणि सरकारी रुग्णालयात असलेली मोफत प्रसूतीची सुविधा यामुळे खासगीच्या तुलनेत सरकारी दवाखान्यांमध्ये शहरातील महिलांची प्रसूतीची संख्या वाढत आहे. शहरात दरवर्षी 50 ते 55 हजार प्रसूती होतात त्यापैकी जवळपास निम्म्या आणि त्याहून जास्त प्रसूती सरकारी दवाखान्यात होतात अशी माहिती पुणे महापालिका आरोग्य विभागाचे माता बालसंगोपन अधिकारी डॉ राजेश दिघे यांनी दिली आहे. पुणे विभागाच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनल मॅनेजमेंट आणि SB पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या सहकार्यानं आज स्टुकॉन ही विद्यार्थी परिषद पार पडली. साज टेस्ट प्लांटच्या कार्यकारी संचालिका ऋतुजा जगताप, वेबॅस्टो इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक विकास प्रसाद, यशस्वी ग्रुपचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ पराग काळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. मागील 3 वर्षांच्या तुलनेत यंदाच्या दिवाळीत फटाक्यांमुळे पुणे शहरात सर्वाधिक 60 ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या. या घटनांमध्ये काही ठिकाणी नुकसान झालं परंतु सुदैवानं कोणीही गंभीर जखमी झालं नाही. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अग्निशामक दलाकडून सुरक्षित दिवाळी आनंदी दिवाळी मोहीम राबवण्यात आली. हत्तीच्या केसांपासून तयार करण्यात आलेले दागिने तसंच अंगठ्यांची विक्री केल्याच्या आरोपावरून विश्रामबाग पोलिसांनी शहरातील एका सराफ व्यावसायिकाविरुद्ध वन्यजीव कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या दुकानातून जप्त करण्यात आलेले दागिने पडताळणीसाठी वनविभागाच्या पथकाकडे सोपवण्यात आले आहेत. हवामान. पुणे आणि परिसरात आज आकाश मुख्यतः निरभ्र होतं तर कमाल तापमान 32 तर किमान तापमान 17.6 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. तर हा होताचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.